नमस्कार, मी कौस्तुभ पटाईत. ऐकूयात काही ठळक घडामोडी. भारत आणि न्यूझीलंड दरम्यान आज दिल्लीत मुक्त व्यापार करारावर स्वाक्षऱ्या झाल्या आहेत. यामुळे दोन्ही देशातला व्यापार दुप्पट होईल अशी आशा केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी आज नवी दिल्लीत व्यक्त केली. राज्यातल्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषा बोलणं अनिवार्य करण्याचा निर्णय पुढे ढकलला असून मुदतवाढ देण्याचा निर्णय उद्या घेतला जाणार आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज टॅक्सी रिक्षा चालकांच्या संघटनांसोबत बैठक झाल्यानंतर बातमीदारांशी बोलताना ही घोषणा केली. सरकार आजही मराठी सक्तीच्या निर्णयावर ठाम असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. मुंबईत एका कुटुंबातल्या 4 जणांचा अन्नातून विषबाधा होऊन मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये पतीपत्नी आणि त्यांच्या 2 मुलींचा समावेश आहे. कलिंगडामुळे विषबाधा झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. राज्यात आजपासून कृषी केंद्र विक्रेत्यांनी बेमुदत बंद पुकारला आहे. रासायनिक खत पुरवठा करणाऱ्या कंपन्यांच्या खतांबरोबर अन्य अनावश्यक औषधांची सक्ती केली जाते ती बंद व्हावी ही या विक्रेत्यांची प्रमुख मागणी आहे. मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात आज 639 अंकांची वाढ झाली आणि तो 77,304 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 195 अंकांची वाढ नोंदवत 24,093 अंकांवर बंद झाला. हवामान विभागानं अकोला आणि अमरावती जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. याशिवाय ठाणे, पालघर, रायगड, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, नागपूर या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी आज उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.